हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
शांतिपूर्ण दिधरी मुक्ति प्राप्त झाली, पतितास तेरी क्षमा जाने शांति पूर्ण दिधरी प्रापहारी पतितास पातका चराशी कुंज आकाशी पातका चराशी कुंज आकाशी तरी कोणापाशी चराशी कुंजल्या आकाशी पातका चराशी कुंजल्या आकाशी पातका चराशी कुंजल्या आकाशी।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण एलन जी व्हाईट यांनी लिहिलेले जे पुस्तक आहे ख्रिस्ताकडे वाटचाल ह्या पुस्तकाचे आपण अध्ययन करत आहोत आणि आजच्या मननासाठी जो धडा निवडलेला आहे तो आहे 9वा आणि आजच्या धड्याचं शीर्षक आहे कार्य आणि जीवन। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि हे पुस्तक उघडूयात जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे हा धडा समजू शकेल आणि परमेश्वर आपल्यासोबत काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे ते आपल्याला ह्या धड्याद्वारे समजेल। देव हा विश्वाचा जीवन आणि प्रकाश आणि आनंदाचा स्रोत आहे। सूर्याच्या प्रकाशाच्या किरणाप्रमाणे जिवंत झऱ्यामधून पाण्याप्रमाणे प्रवाहाप्रमाणे त्याच्याकडून त्याच्या सर्व प्राण्यांना आशीर्वाद मिळतात आणि जेथे जेथे देवाचे जीवन माणसाच्या हृदयात असेल तेथे ते प्रेम आणि आशीर्वादाने इतरांना वाहते। आपल्या तारणकर्त्याचा आनंद पतित पुरुषांच्या उत्थान आणि मुक्तीमध्ये होता। यासाठी त्याने आपला स्वतःला प्रिय मानला नाही तर लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला। म्हणून देवदूत नेहमी इतरांच्या आनंदासाठी कार्य करण्यात गुंतलेले असतात। हा त्यांचा आनंद आहे जी स्वार्थी अंतकरणे अपमानास्पद सेवा मानतील, जे दुर्गुण आणि सर्व प्रकारचे चारित्र्य आणि दर्जाच्या कनिष्ठ आहेत त्यांची सेवा करणे हे पापविरही देवदूतांचे कार्य आहे। ख्रिस्ताच्या आत्मत्यागी प्रेमाचा आत्मा हाच आत्मा आहे जो स्वर्गात व्यापतो आणि त्याचा आनंदाचे सार आहे। हा आत्मा आहे जो ख्रिस्ताच्या अनुयायांकडे असेल ते काम करतील। जेव्हा ख्रिस्ताचे हृदय आणि ख्रिस्ताचे प्रेम हृदयात विराजमान होते तेव्हा ते गोड सुगंधासारखे लपवता येत नाही। त्याचा पवित्र प्रभाव आपल्या आणि आपण ज्यांच्या संपर्कात येतो त्या सर्वांना जाणवेल। हृदयातील ख्रिस्ताचा आत्मा वाळवंटातील झऱ्यासारखा आहे जो सर्वांना ताजेतवाने करण्यासाठी वाहतो आणि जे नष्ट होण्यास तयार आहे त्यांना जीवनाचे पाणी पिण्यास उत्सुक बनवतात। येशूचे आशीर्वाद आणि उन्नतीसाठी त्याचे कार्य केले तसे काम करण्याच्या इच्छेतून येशूवरील प्रेम प्रकट होईल। मानवता हे आपल्या स्वर्गीय पित्याच्या काळजीच्या सर्व प्रेमाबद्दल कोमलता आणि सहानुभूती निर्माण करेल। पृथ्वीवरील तारणकर्त्याचे जीवन हे स्वतःसाठी सहज आणि भक्तीचे जीवन नव्हते, परंतु त्याने हरवलेल्या मानवजातीच्या तारणासाठी सतत मनापासून अथक प्रयत्न केले। गोठ्यापासून ते कॅल्वरीपर्यंत त्याने आत्मनरकाचा मार्ग अवलंबला आणि कठीण कार्य वेदनादायक प्रवास आणि थकवणारा काळजी आणि श्रम यापासून मुक्त न होण्याचा प्रयत्न केला। तो म्हणाला, मनुष्याचा पुत्र सेवा कराव्याला नाही तर सेवा करायला आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यायला आला आहे। मत्तयकृत शुभवर्तमानाचा 28वा अध्याय वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं जे मत्तयकृत शुभवर्तमानाचा 20व्या अध्यायामध्ये आम्हाला सापडतात। हीच त्याच्या जीवनातील एक महान वस्तू होती, बाकी सर्व काही दुय्यम आणि अधीन होते। देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी हे त्याचे मांस आणि पेय होते। त्याच्या श्रमात स्वतःचा आणि स्वार्थाचा काहीही भाग नव्हता। म्हणून जे ख्रिस्ताच्या कृपेने भागीदार आहेत ते कोणत्याही त्याग करण्यास तयार असतील, जेणेकरून इतर ज्यांच्यासाठी तो मेला ते स्वर्गीय देणगी सामायिक करू शकतील। त्यामध्ये राहण्यासाठी तो जगला चांगले बनवण्यासाठी सर्व तो प्रयत्न करतील। हा आत्मा म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मांतरित झालेल्या आत्म्याची खात्रीशीर वाढ होय. एखाद्या व्यक्तीने ख्रिस्ताकडे येतास त्याच्या अंतःकरणात त्याला येशूमध्ये किती मौल्यवान मित्र सापडला आहे ही इतरांना सांगण्यासाठी इच्छा निर्माण होते. वाचवणारे आणि पवित्र करणारे सत्य त्यांच्या हृदयात बंद करून केले जाऊ शकत नाही. जर आपण ख्रिस्ताच्या धार्मिकतेने परिधान केले आणि त्याच्या निवासस्थानाच्या आत्म्याच्या आनंदाने भरलेले असलो तर आपण आपली शांती ठेवू शकणार नाही. जर आपण चाखले आणि पाहिले की प्रभू चांगला आहे तर आपल्याला सांगण्यासाठी काहीतरी असेल. फिलिपप्रमाणे जेव्हा त्याला तारणहारा सापडला तेव्हा आपण इतरांना त्याच्या उपस्थितीत आमंत्रित करू. आम्ही त्यांना सांगण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न करू ख्रिस्ताचे आकर्षण आणि येणाऱ्या जगाची न दिसणारी वास्तविकता. येशू ज्या मार्गाने चालला होता त्या मार्गावर जाण्याची तीव्र इच्छा असेल. आपल्या सभोवतालच्या लोकांना जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा पाहावा अशी तीव्र इच्छा असेल. योहानकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 29 वचन. आणि इतरांना आशीर्वाद देण्याचा प्रयत्न आपल्यावर आशीर्वादाने प्रतिक्रिया देईल. मुक्तीच्या योजनेचे कार्य करण्यासाठी आम्हाला भाग देण्याचा हा देवाचा उद्देश होता. त्याने पुरुषांना दैवी स्वरूपाचे सहभागी होण्याचा आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या सहपुरुषांना आशीर्वाद प्रदान करण्याचा विशेषाधिकार दिला आहे. हा सर्वोच्च सन्मान आहे. सर्वात मोठा आनंद आहे की देवाला पुरुषाला बहाल करणे शक्य आहे. जे अशा प्रकारे प्रेमाच्या श्रमात सहभागी होतात त्यांना त्यांच्या निर्माणकर्त्याच्या जवळ आणले जाते. देवाने सुवार्तेचा संदेश आणि प्रेमळ सेवेचे कार्य स्वर्गीय देवदूतांना दिले असावे. त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतर मार्गांचा वापर केला असावा. परंतु त्याच्या असीम प्रेमाने त्याने आपल्याला स्वतःसोबत ख्रिस्त आणि देवदूतासोबत सहकारी बनण्याची निवड केली जेणेकरून आपण या निस्वार्थ सेवेमुळे आशीर्वाद मिळवणारे असे असून आनंद आध्यात्मिक उन्नती सामायिक करू शकू. ख्रिस्ताच्या दुःखाच्या सहवासातून आपल्याला सहानुभूती मिळते. इतरांच्या भल्यासाठी आत्मत्यागाची प्रत्येक कृती देणाऱ्याच्या हृदयात उपकरणाची भावना मजबूत करते. त्याला जगाच्या उद्धारकर्त्याशी अधिक जोडवून घेते. जो श्रीमंत होता तरीही तुमच्यासाठी गरीब झाला की तुम्ही त्याच्या गरिबीत श्रीमंत असू शकतात. दुसरे करिंथकरासपत्र याचा 8:9 आणि आपण अशा प्रकारे परमात्मा पूर्ण करतो जो जीवन देण्यासाठी वरदान ठरू शकेल हा आपल्या निर्मितीचा उद्देश आहे. जर तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य बनवण्यासाठी आणि बनवल्याप्रमाणे काम करत असाल तर त्याच्यासाठी आत्मे जिंकाल. तर तुम्हाला दैवी गोष्टींमध्ये सखोल अनुभवाची आणि मोठ्या ज्ञानाची गरज वाटेल आणि तुम्हाला धार्मिकतेची भूक व तहान लागेल. तुम्ही देवाकडे विनवणी कराल आणि तुमचा विश्वास बळकट होईल आणि तुम्हाला आत्मा तारणाच्या विहिरीवर खोल मसुदे पील. विरोध आणि परीक्षांचा सामना केल्याने तुम्हाला बायबल आणि प्रार्थनेकडे नेले जाईल. तुमची कृपा आणि ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढ होईल आणि एक समृद्ध अनुभव विकसित होईल. इतरांसाठी निस्वार्थ श्रम करण्याची भावना व्यक्तिरेखेला खोली स्थिरता आणि ख्रिस्तासारखी प्रेमळता देते आणि त्यांच्या मालकाला शांती आणि आनंद देते. आकांक्षा उंचवल्या आहेत. आळशीपणा किंवा स्वार्थाला जागा नाही. जे अशा प्रकारे ख्रिश्चन कृपेचा वापर करतात ते वाढतील आणि देवासाठी कार्य करण्यास सक्षम होतील. त्यांच्याकडे स्पष्ट आध्यात्मिक धारणा, स्थिर वाढणारा विश्वास आणि प्रार्थनेत वाढलेली शक्ती असेल. देवाचा आत्मा त्यांच्या आत्म्यावर चालत दैवी स्पर्शाला उत्तर म्हणून आत्म्याच्या पवित्र सुसंवादाचा हाक असेल. अशा प्रकारे जे इतरांच्या भल्यासाठी निस्वार्थ प्रयत्न करून स्वतःला वाहून घेतात ते निश्चितपणे स्वतःच्या तारणासाठी प्रयत्न करीत असतात. कृपेत वाढण्यात होण्याचा आणि कृपेत वाढ होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ख्रिस्ताने आपल्याला जे कार्य करण्यास सांगितले आहे तेच निस्वार्थपणे करणे. आपल्या समक्षतेच्या आणि क्षमतेच्या मर्यादेपर्यंत ज्यांना आपण देऊ शकतो त्या मदतीची गरज आहे त्यांना मदत करणे आणि आशीर्वाद देणे. आणि क्रियाकलाप ही जीवनाची स्थिती आहे. जे कृपेच्या माध्यमातून मिळणारे आशीर्वाद निष्क्रियपणे स्वीकारून ख्रिस्ती जीवन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ख्रिस्तासाठी काहीही करत नाहीत, फक्त काम न करता खाऊन जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नैसर्गिक जगाप्रमाणे आध्यात्मिकतेतही त्यांचा परिणाम नेहमी अधपतनात आणि क्षय होतो. जो मनुष्य आपल्या अंगाचा व्यायाम करण्यास नकार देईल तो लवकरच ते वापरण्याची सर्व शक्ती गमावेल. अशा प्रकारे जो ख्रिश्चन त्याच्या जीवनाचे अथवा देवाने दिलेल्या शक्तीचा वापर करणार नाही तो केवळ ख्रिस्तामध्ये वाढण्यासच अपयशी ठरत नाही तर त्याच्याकडे पूर्वीपासून असलेली शक्ती गमावतो. ख्रिस्ताची मंडळी ही माणसाच्या तारणासाठी देवाने नियुक्त केलेली संस्था आहे. सुवार्ता जगापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे आणि दायित्व सर्व ख्रिश्चनांवर अवलंबून आहे. प्रत्येक जण त्याच्या प्रतिभा आणि संधीच्या मर्यादेपर्यंत तारणहाराचे कार्य पूर्ण करायचे आहे. ख्रिस्ताचे प्रेम हे आपल्यावर प्रकट झाले आहे जे त्याला ओळखत नाही अशा सर्वांचे आपल्याला ऋणी बनवते. देवाने आपल्याला प्रकाश दिला आहे केवळ आपल्यासाठी नाही तर त्यांच्यावर आणि प्रकाश टाकण्याच्यासाठी. जर ख्रिस्तांचे अनुयायी कर्तव्याप्रती जागृत असते तर हजारो लोक असतील जेथे आज परधर्मीय देशात स्वार्थेची घोषणा करणार आहेत आणि जे लोक वैयक्तिकरित्या या कामात सहभागी होऊ शकले नाही ते त्याच्या साधनाने सहानुभूतीने आणि त्याच्या प्रार्थनेनी ते टिकून ठेवतील आणि ख्रिश्चन देशामध्ये आत्म्यासाठी खूप जास्त मेहनत घेत असेल. ख्रिस्तासाठी कार्य करण्यासाठी आपले कर्तव्य आहे असे असल्यास आपल्याला विदेशी भूमीत जाण्याचे किंवा घरांचे अरुंद वर्तुळ तोडण्याची अथवा सोडण्याची गरज नाही. आपण हे घराच्या वर्तुळात चर्चमध्ये त्यांच्याशी आपला संबंध आहे आणि ज्यांच्याशी आपण व्यवहार करतो त्यांच्यामध्ये हे करू शकतो. पृथ्वीवरील आपल्या आनंदाच्या जीवनाचा मोठा भाग नाझरेत येथील सुताराच्या दुकानात धीर गंभीर कष्टात घालवला गेला. सेवेकरी देवदूतांनी प्रभूला हजेरी लावली. अनोळखी आणि शेतकरी आणि मजुरांच्या शेजारी चालत असताना जे जीवन त्याने दिलं तो त्याच्या सर्व नम्र व्यापारात काम करत असताना जितके विश्वासूपणे आपले ध्येय पूर्ण करत होतात तितक्याच विश्वासूपणे जेव्हा त्याने आजारी लोकांना बरे केले किंवा गालिलच्या वादळावर लाटांवर लाटा चालल्या होत्या त्या नम्रपणे कर्तव्य केले आणि जीवनातील सर्वात नीच पदावर आपण येशूबरोबर चालू शकतो आणि त्याचे कार्य करू शकतो. प्रेषित म्हणतो प्रत्येक मनुष्याने ज्याप्रमाणे त्याला पाचारण केले आहे त्याने देवाबरोबर राहावे. पहिले करिंथियाचा 7:24 वचन. व्यापारी आपला व्यवसाय अशा प्रकारे चालू शकतो की त्याच्या निष्ठेमुळे त्याच्या मालकाचा गौरव होईल. जर तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी असेल तर तो त्याच्या धर्माला जे काही केले जाईल आणि त्यामध्ये घेऊन जाईल आणि ख्रिस्ताचा आत्मा लोकांना प्रकट करेल. मॅकॅनिक कदाचित त्याचा एक मेहनती आणि विश्वासू प्रतिनिधी असू शकतो ज्याने गालिलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये जीवनाचा नीट वाटा उचलला आणि प्रत्येकजण जे ख्रिस्ताचे नाव घेतो त्याने असे कार्य केले पाहिजे इतरांच्यासाठी. त्याची चांगली कामे पाहून त्याच्या निर्माणकर्त्याचे आणि उद्धारकर्त्याचे गौरव करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. अनेकांनी ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्यांच्या भेटवस्तू देण्यापासून स्वतःला माफ केले आहे कारण इतरांना श्रेष्ठ देणगी आणि फायदे होते. असे मत प्रचलित आहे की जेथे विशेष प्रतिभावान आहेत त्यांनीच त्यांची क्षमता देवाच्या सेवेसाठी समर्पित करणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना हे समजले आहे की इतरांना वळवून केवळ विशिष्ट पसंतीच्या वर्गाला प्रतिभा दिली जाते त्यांच्या अर्थातच ज्यांना परिश्रम किंवा पुरस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले नाही पण बोधकथेमध्ये ते इतके दाखवलेले नाही. जेव्हा घराच्या मालकाने आपल्या नोकरांना बोलावले तेव्हा त्याने प्रत्येकाला त्यांचे काम दिले. प्रेमळ भावनेने आपण आपल्या जीवनाचे कार्य करून शकतो. नम्र कर्तव्य जशी परमेश्वराची इच्छा आहे आणि कलसेकरास पत्राचा 3:23 वचनामध्ये सांगितलेलं आहे. भगवंताचे प्रेम हृदयात असेल तर ते जीवनाचा प्रकट करते. ख्रिस्ताचा गोड सुगंध आपल्याला घेरेल आणि आपला प्रभाव वाढेल आणि आशीर्वाद देईल. देवासाठी काम करण्यासाठी जाण्यापूर्वी तुम्ही मोठ्या प्रसंगाची वाट पाहत नाही किंवा असामान्य क्षमतेची अपेक्षा करू नये. जग तुमच्याबद्दल काय विचार करेल याचा विचार करण्याची गरज नाही. जर तुमचे दैनंदिन जीवन तुमच्या विश्वासाच्या शुद्धतेची आणि प्रामाणिकपणाची साक्ष देत असेल तर इतरांना खात्री असेल की तुम्ही त्याचा फायदा करू इच्छित असाल. जर प्रत्येक प्रयत्न पूर्णपणे वाया जाणार नाहीत आणि हेच प्रभू येशू ख्रिस्ताला आम्हाला सांगायचं होतं आणि ते आशीर्वादांच्या लाटा सुरू करू शकतात ज्या रुंदावतील किंवा खोल होतील आणि आशीर्वादित परिणाम त्यांना अंतिम पुरस्काराच्या दिवसापर्यंत कधीही करणार नाही. आपण काही महान काम करत आहोत असे त्यांना वाटत नाही किंवा कळत नाही. त्यांना अशाच्या चिंतेतून खचून जाण्याची गरज नाही. त्यांना फक्त शांतपणे पुढे जाणे आहे. देवाच्या कार्याच्या साठी आणि जे जबाबदारी दिलेली आहे ते पार पाडणे आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर पित्या, तू आम्हा प्रत्येकांना कार्य दिलेलं आहे आणि तुझी इच्छा हीच आहे की तुझ्या लेकरांनी सतत तुझं कार्य पुढे चालू ठेवावं आणि जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनाचा उपयोग इतरांच्या सेवा करण्यासाठी इतरांचे कार्य करण्यासाठी व्यतीत करावं हीच तुझी इच्छा आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे जेणेकरून आम्ही अधिकाधिक तुझं कार्य आणि आमचं जीवन जे तू दिलेलं आहे त्याचा धडा आम्ही इतरांवरती अधिक प्रभावीपणे सांगावा. उपकार मानतो प्रभू, तो आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
सर्वधनाचा साचा रे प्रभुजाचा रे भय काय तया प्रभुजाचा रे भय काय तया प्रभुजाचा रे
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.